चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मुंबईत ऑरेंज अलर्ट लागू, शाळा आज बंद राहणार। गणेश चतुर्थीची सुरुवातच रिमझिम पावसाने झाल्यानंतर बुधवारी पहाटे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले। बृहन्मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, हवामान खात्याने दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज शाळा बंद राहतील। ज्या शाळा सुरू आहेत अशा शाळांतील मुख्याध्यापकांना मुलांना सुरक्षितपणे घरी पाठवले जाईल। हवामान खात्याने 6 सप्टेंबरपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे। यामुळे शहरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे। यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत 100 नंबर डायल करावा असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे। मुंबईचे किंग सर्कल रेल्वे स्थानक आणि गांधी बाजारालगतच्या भागात पावसामुळे पाण्याचा मोठा तडाखा बसला आहे।